रूथने बवाजाची भेट घेतल्यानंतर असे झाले की बवाज नगराच्या वेशीत जेथे लोक एकत्र जमत तेथे जाऊन बसला व ज्या जवळच्या नातेवाईकाविषयी बवाजाने रूथला सांगितले होते तो तेथे आला. बवाजाने त्याला जवळ येऊन बसण्यास सांगितले. त्यानंतर बवाजाने त्या नगरातील 10 वडील जनास बोलावून घेतले. बवाजाने त्या नातेवाईकाजवळ नामी व रूथ विषय सांगितले की त्याला नामी व रूथ यांची काळजी घेण्याची जबाबदारी व रूथ बरोबर लग्न करण्याचा सुद्धा हक्क आहे. तो जवळचा नातेवाईक म्हणाला, मी हे करू शकत नाही, तर तो हक्क तू घे. तेव्हा बवाज सर्व लोकांना व वडील मंडळीला म्हणाला की तुम्ही आज या गोष्टीचे साक्षी आहात की मी नामी व रूथ यांची काळजी घेण्याची जबाबदारी स्वीकारतो व रूथ बरोबर लग्न करतो. तेव्हा नगरातील लोक व वडील मंडळी म्हणाले, आज आम्ही या गोष्टीचे साक्षी आहो. देव तुला या स्त्रीच्या द्वारे आशीर्वादित करो व तुझी संतती वाढवो. त्यानंतर बवाजाने रूथ बरोबर लग्न केले व देवाच्या दयेने तिला मुलगा झाला. तेव्हा स्त्रिया नामीस म्हणाल्या, देव धन्य आहे, त्याने तुला मुलगा दिला आहे, तो तुझी म्हातारपणात काळजी घेईल. नामीने त्या मुलाला आपल्या जवळ घेतले व तिने त्याचे संगोपन केले. त्याचे नाव ओबेद असे ठेवण्यात आले आणि तो दाविदाचा आजोबा बनला, जो पुढे इस्रायलाचा प्रसिद्ध राजा बनला.